radiomandi.com पॉडकास्ट.
जुलैमध्ये जमा झाला 1.2 लाख कोटी रुपयांचा जीएसटी. जुलैमध्ये जीएसटीचं एकूण संकलन 1.2 लाख कोटी झालं. 1 ऑगस्टच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जुलै महिन्यात जमा झालेल्या 96.483 कोटी रुपयांपेक्षा जुलै 2019 जीएसटी संकलनात 5.8% वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवाकरमधील महसूल वसुली चालू आर्थिक वर्षात पहिल्यांदा जूनमध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या खाली गेली असून ती 99,939 कोटी रुपयांवर आहे. यावर्षी जुलैमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 17,912 कोटी रुपये, राज्य जीएसटी 25,008 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी 50,612 कोटी रुपये असं एका निवेदनात म्हटलं आहे. तसंच सेसपोटी 8,551 कोटी रुपये संकलन होते असंही यात म्हटलं आहे.